चीनीमंडी.com पॉडकास्ट। टोळधाडीचा हल्ल्याचा सर्वात जास्त फटका ऊस शेतकऱ्यांना बसणार। टोळ दलाच्या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका ऊस शेतकऱ्यांना बसणार असल्याने ऊस शेतकरी अधिक चिंतेत आहेत। या पिकाचा विमा नसतो, अशा परिस्थितीत टोळ दलाने ऊस शेतीवर हल्ला केला तर ऊस शेतीचे खूप मोठे नुकसान होईल। अधिकाऱ्यांना ऊस शेती वाचवण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे। ऊस विभागाने ऊसाच्या पिकावर टोळ दलाच्या आक्रमणाची शंका व्यक्त केली आहे। यासाठी औषधांपेक्षाही सतर्कता आवश्यक आहे। जिल्हा ऊस अधिकारी अशरफी लाल यांनी सांगितले की तांदूळ आणि गव्हाचा पिकाचा विमा असतो। पिकाचे नुकसान झाल्यावर त्या नुकसानीची नुकसान भरपाई दिली जाते। ऊस पिकाचा विमा नसतो, जर ऊस पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते। अशा मध्ये शेतकऱ्यांनी ऊस शेताच्या आसपास थाळी आणि ढोल वाजवावा। त्यांनी शेतकऱ्यांनाही जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे।